भाग 18 येशू पुन्हा जिवंत होस. लूक यांना 23 अध्याय आणि 50 वचन आणि 24 अध्याय यांना 90 वचन. येशून शत्रूस विचार कर्या की त्यांना येशूना नाश करा, पण असं ना, वधस्तंभावर मरानंतर येशून मित्रस येशून प्रेत एक गुहामा ठेयात आणि त्या गुहानी तोंडवर एक मोठा दगड ठेवी, त्या गुहेना दार बंद कर्या. 2 दिवस निघी गयानंतर काही शिष्य आणि काही बाया त्या गुहेपा गयात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यासाला ती गुहेवरील दगड त्यासले सरकेल दिसणे. आणि मग ती गुहामा ज्योत असताना गुहानामध्ये देवदूत त्यासाला दिसनात आणि देवदूत त्यासाला आखना, येशू जिवंत वैनासय. तो होती ना, तो जिवंत वैनासय. मरेल येशू जिवंत वैना अशा त्यानं आखना, तो खरोखरच जिवंत असं. येशून सैतानला वधस्तंभावर हरवना आणि त्याला त्या ठिकाणी जिंकना असं.